सभी श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू की इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वड़ अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
दुनिया ते वासुले बाबा ही नाले दुनिया ते वासुले यीशु मसीह दुनिया ते वासुले बाबा ही नाले दुनिया ते वासुले मार्क नु चोको इमा की ती बी मार्क नु चोको इमा की ती यीशु मसीह दुनिया ते वासुले बाबा ही नाले दुनिया ते वासुले अंधानू कन की इमा सीती अंधानू कन की इमा सीती यीशु मसीह दुनिया ते वासुले बाबा ही नाले दुनिया ते वासुले
सचो सर्री बाइबल अध्ययन तक कार्यक्रम ते शामिल आयन वाले सब भाई भाईलू नंसे लखनऊ प्रभु ईसु ना पवित्र नाम ते में कुन सब तो नवा सेवा उन्हें माकुन आशाई की इमट मावा नेट आयद बाइबल अध्ययन तक कार्यक्रम तुन केंजन लाई तैयार है ठोए उन्हें बहुन मिकुन मालूम है कि इवद्यंग ने अमट पुरानो नियम तल जकाई अल सेवक तक किताब तल अपनो अध्ययन तुन उन्हें खाकन अल किस रेमा तुलम पिजड़ा कार्यक्रम ते अमट सचो उपासनी सचो न्याय तबारे ते अध्ययन की तम उन्हें परमेश्वर माकुन बते की तुल की काम कन ले कना कुन सचो न्याय तल प्रेम है इधन लाई सचो न्याय किम्ट उन्हें अपनो भाईन पर दया किम्ट उन्हें पढ़ा अच्छा व्यवहार किम्ट बिना आदमी वाले अनाथ परदेसी उन्हें गरीब नू मिनी सत्य के मट उन्हें ना ही अपनो मन ते उन्हें दूसरों तक खिलाफ ते नुकसानी तक विचार किम्ट पर इसराइल परमेश्वर तत मानित पर रो ध्यान इले से ओढ़ ओंडे ओढ़ परमेश्वर त खिलाफ ते काम की तोड़ ओंडे ओढ़ ढीठ पना बते की तोड़ ओंडा अपनो कौकनो परमेश्वर त मांदी न खाक नाल बंद किसी सी तोड़ ए दिन लाई परमेश्वर वोड़ से नाराज आसियत तुल ओंडे परमेश्वर वोड़ से बन तुल के बहुना नमी कुन केई तन ओंडे इमठ हैले केंच बेट आउने अन्नमीवा के यन बखत्ते भी अन्नमीवा हलकेंच का अने नैन अमट जकरिया ने किताब तले अदेना आठ पाठता उन्दी वचन तल अरिकोन मूंद वचन लुगोस नैन अमट विचार की कम उन्हें आठ पाठता खास मांदी इवांदु यरूशलेम मुलुक तलाई परमेश्वर ताहिक मत्ते इव सब रीति रिवाज न कारण तल हल बदल मायो ते इग परमेश्वर यरूशलेम मुलुक तलाई अपनो काम कुनु याने की रीति रिवाज न कारण तल हल बदले की नल ते वड़ भयडी टंसे लखनेट नैण मठ इदे पहचान तसंग ने जकरिया ने किताब तल अदेन आठ पाठ तुन शुरू किस रहे मातोलम ते इदेन पहले के अमट अपनो निटैद कार्यक्रम तुन शुरू की कम अपनो आत्मा न तैयारी अनि आत्मा ता सहायता तलाई प्रभु परमेश्वर से प्रार्थना किसी कुन बुद्धि अनि समझ उंडे शक्ति तुन तलेका कुम मौल सच्चो अनि जीव तो प्रभु नि अमट सब उन्दी मेला फिर नि वसामनो अपनो तल्ला नु झुके क्या तोलम उन्हें अमर निकुन धन्यवाद से तोड़म इदच्छ बखत तलाई जो कि इमो माकुन अपनो जिंदगी तसीतो नी क्या मट निवा सच्चो वचन का अध्ययन किसे सके माइकोम ओंडे निवा भारत ते ओंडे भी पड़ा गहरो तल पुंजी सके माइकोम प्यारो प्रभु नी ਇਸ ਵਕਤ ਤੇ ਮਾਵਾਂ ਨੇ ਸਿਬਿੰਦ ਤੇ ਕਿਨੇ ਟਾਇਦ ਬਾਈਬਲ ਅਧਿਐਨ ਤਾ ਕਾਰਜਕ੍ਰਮ ਤੇ ਮਾਵੋ ਮਦਦ ਕਿਆ ਨਾ ਕਿਰਪਾ ਕੀਮ ਓਂਡੇ ਪਵਿੱਤਰ ਆਤਮਾ ਤਾ ਜਰੀਏ ਤਲ ਮਾਵੋ ਮਦਦ ਕੀਮ ਓਂਡੇ ਯਦਿ ਮਾਵਾਂ ਨਾ ਡੁੰਮਤੇ ਬੋਲੇ ਭਾੜੀ ਅਸੇਲਕ ਬਿਨੇ ਰੋਕਤੇ ਹੋਏ ਯਾ ਫਿਰ ਬਿਨੇ ਮੁਸੀਬਤ ਤੇ ਫਸੇ ਮਾਤੜ ਹੋਏ ਤੇ ਪ੍ਰਭੂ ਜੀ ਇਮੋ ਓੜਾ ਮਦਦ ਕਿਸੀ ਸਿਮ ਧਨਵਾਦ ਪ੍ਰਭੂ ਨੀ ਇਮੋ ਮਾਵਾ ਬਿੰਤੀ ਤੁਨ ਕੇਸ ਥੀ ਅਮਟ ਨੀ ਕੁਨ ਸਮ ਅਧਿੰਗ ਲਾਈ ਧਨਵਾਦ ਸੀਤਾ ਕੇ ਇਤ ਬਿੰਤੀ ਤੁਨ ਈਸੂ ਮਸੀਹ ਨਾਮ ਤੇ ਤਲਕ ਕਿਤੋਨਾ ਆਮੀਨ ਅਨੇ ਨੇੜਾ ਮਟ ਆਪਣੋ ਕਾਰਜਕ੍ਰਮ ਤੇ ਪੁਰਾਣੋ ਨਿਯਮ ਤਲੇ ਅਦਨ ਜਕਰਿਯਨ ਕਿਤਾਬ ਤਲ ਆਰਟ ਪਾੜਤਾ ਉਂਦੇ ਵਚਨ ਤਲ ਅਰਿਕੁਨ ਮੂੰਦ ਵਚਨ ਲੁਗੋਸ ਅਮਟ ਨੇਣ ਵਿਚਾਰ ਕਿਸਰੇ ਮਾਤੋਲਾਂ ਅੰਡੇਗਾ ਬੇਤਲ ਮੁਲਕ ਤੇ ਮਦਨ ਵਾਲਾ ਅ ਸਵਾਲ ਤਾ ਜਵਾਬ ਪੁੱਛਰੇ ਮਾਤਾਈ ਬਦਨ ਵੋੜ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਸੇ ਪੂਜਾ ਕੇ ਸਿਮਤ ਤੋੜ ਕੇ ਅਮਟ ਸਭ ਰੀਤੀ ਰਿਵਾਜ ਨੂੰ ਮਾਨੇਗੀ ਤੋੜਮ ਫਿਰ ਵੀ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਮਾਕੁਨ ਬਾੜੀ ਗੁਲਾਮ ਵੀ ਤਹਿੰਦਾ ਸੀ ਤੋਲ ਉਹਨੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਮਾਕੁਨ ਬਾੜੀ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਹਲ ਸੇਵਲ ਤੇ ਪੀ ਪਹਿਲੋ ਜਵਾਬ ਅਮਟ ਹੁੜਤਮ ਕੀ ਰੀਤੀ ਰਿਵਾਜ ਅਧਾਲਤ ਠੀਕ ਹੈ ਉਹਨੇ ਜਮ ਅਵਾ ਜੀਵ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਸੰਗ ਨੇ ਠੀਕ ਹੈ ਉਹਨੇ ਦੂਸਰੋ ਜਵਾਬ ਅਮਟ ਹੁੜਤਮ ਕਿ ਜਬ ਜੀਵਾ ਗਲਤ ਹੈ ਤੇ ਇਹ ਸਭ ਰੀਤੀ ਰਿਵਾਜ ਵੀ ਗਲਤ ਹੈ ਉਹਨੇ ਇਹ ਵੀ ਬੇਕਾਰ ਹੈ ਉਹਨੇ ਦੂਸਰੋ ਵਿਚਾਰ ਤਲ ਬਾਂਗੀ ਵੀ ਫਾਇਦਾ ਹੀ ਲੇ ਉਹਨੇ ਯਦਿ ਮਾਵਾ ਜੀਵਾ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਸੰਗ ਨੇ ਠੀਕ ਹੈ ਲੇ ਪਰ ਸੱਚੋ ਮਤਲਬ ਤੇ ਮਾਵਾ ਜੀਵਾ ਤੋਂ ਚੋਕ ਪਾਕ ਏਰੰਸ ਹੈ ਕਈ ਪਵਿੱਤਰ ਪੋਤੀ ਤੋਂ ਪੁੰਦਨ ਵਾਲੇ ਇਸ ਸਮੱਸਿਆ ਤਾਂ ਆਟ ਪਾਟ ਤੇ ਠੀਕ ਜਵਾਬ ਬਤੇ ਕਿਆ ਤੋੜਈ ਉਹਨੇ ਯੋੜੂ ਪਾਟ ਤੇ ਉਹਦੇ ਅਲੱਗ ਰੰਗ ਨਾ ਜਵਾਬ ਹੈ ਪਰ ਅੰਨਾ ਤੋਂ ਇਹ ਉਹਨੇ ਇੰਦਾ ਨਾ ਚਾਹੇ ਮਾਇਕਾ ਕਿ ਆਟ ਪਾਟ ਤੇ ਜੋ ਜਵਾਬ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਸੇ ਸਿਰੇ ਮਤ ਤੋਲਈ ਅਨੇ ਅਧ ਪੜਾਈ ਅੱਛਾਈ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਹਿਕਮਤ ਯਰੂਸਲਮ ਮੁਲਕ ਤਲਾਈ ਹਲ ਬਦਲੇ ਮਾਇਨ ਲੇਖ ਆਈ ਹੋ ਚਾਹੇ ਇਹ ਮਠ ਇਹ ਰੀਤੀ ਰਿਵਾਜ ਨੂੰ ਓਂਡੇ ਇਹ ਨਿਯਮ ਨੂੰ ਮਾਨੇ ਕਿਮਟ ਜਾਂ ਮੈਨੀ ਮਾਨੇ ਕਿਮਟ ਤੇ ਇਹ ਦਿਨ ਸੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਹਿਕਮਤ ਤੇ ਬਾਂਗੇ ਵੀ ਫਰਕ ਹਲਰ ਨਲ ਅਨੇ ਇੰਗ ਆਏਗਾ ਜਰਾ ਸੋ ਧਿਆਨ ਸਿਮਟ ਕਿ ਰੀਤੀ ਰਿਵਾਜ ਅਨੇ ਬੇਨੇ ਵੀ ਕਾਮ ਧਰਮ ਤਮ ਨਿਯਮ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾਂ ਬੇਨੇ ਵੀ ਕਾਰਕ੍ਰਮ ਨਾ ਪਰੋ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਹਿਕਮਤ ਨਾ ਪਰੋ ਬਾਂਗੇ ਬੇਸਰ ਹਲਵਾਟ ਸਕੇ ਮਾਇਓ ਓਂਡੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਜੋ ਵੀ ਹਿਕਮਤ ਤੁਨ ਤਿਆਰ ਕੀਤੋ ਲਈ ਅਨੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਦੀ ਹਿਕਮਤ ਤੁਨ ਪੱਕੋ ਰੂਪ ਤਲ ਪੂਰੋ ਕਿਆ ਨੁਲ ਓਂਡੇ ਇਦਨ ਲਈ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਦਾ ਵੋੜੁਨ ਬਤਕਿਆ ਤੋ ਲਈ ਕਿ ਚਾਹੇ ਇਹ ਮਠ ਇਹ ਰੀਤ ਰਿਵਾਜ ਨੂੰ ਇਹ ਧਰਮ ਤਾਂ ਨਿਯਮ ਨੂੰ ਮਾਨੇ ਕਿਸੀ ਇਹ ਨਟ ਕਿ ਈਵਨ ਮਾਨੇ ਕਿਮਟਿਆ ਫਿਰ ਮੈਨੇ ਮਾਨੇ ਕੇ ਮਠ ਤੇ ਇੱਗ ਪ੍ਰਭੂ ਮਾਕੁਨ ਬਤਕਿਆ ਤੋ ਲਈ ਕਿ ਇਦਨ ਸੇ ਨਵਾਂ ਹਿਕਮਤ ਯਾਨੀ ਕਿ ਕਾਮਕ ਨ ਪਰ ਰੋ ਬਾਂਗੇ ਬੇ ਫਰਕ ਹਲਰ ਰੋ ਓਂਡੇ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾਂ ਧੰਨਵਾਦ ਆਈ ਕਿ ਬੋਲ ਆਪਣੋ ਕਾਮਕ ਨੂੰ ਓਂਡੇ ਹਿਕਮਤ ਨੂੰ ਪੱਕੋ ਰੂਪ ਤਲ ਪੂਰੋ ਕੀ ਤੁਲ ਅਨੇ ਇੰਗ ਇਤ ਪਾਠ ਤੇ ਸਯੂ ਮਾਂਦੀ ਪੜਾਈ ਖਾਸ ਮਾਂਦੀ ਗਈ ਵਾਸਤਵ ਤੇ ਇਮਟ ਇਹ ਮਾਂਦਿਨ ਪਰ ਪੂਰੋ ਪਾਠ ਤੁਨ ਵੈਚ ਸਕਮਾਈ ਤੁੜੀਟ ਅਨੇ ਪੀ ਪਹਿਲੋ ਮਾਂਦੀ ਹੈ ਝੁੰਡੂ ਲੋਲ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਓਂਡੇ ਝੁੰਡੂ ਲੋਲ ਮੁਖਿਆਲ ਓਂਡੇ ਇਤ ਪਾਠ ਤੇ ਮਾਂਦੀ ਤੁਨ ਅਠਾਰਾਂ ਮੇਲੰਗ ਕਾਮ ਤੇ ਇਹ ਤੋੜਈ ਝੁੰਡੂ ਲੋਲ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤੇ ਇਗ ਮਾਕੁਨ ਸਾਫ ਰੀਤੀ ਤਲ ਪਤਾ ਲਾਗੀ ਤਾਈ ਕਿ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਜਗਾ ਪੜਾਈ ਖਾਸ ਆਈ ਓਂਡੇ ਮਾਂਦੀ ਇਹੁਨ ਉਹ ਜਗਾ ਕਿਆ ਤਾਈ ਕਿ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਨੂੰ ਦਿਖਾ ਜਗਾ ਤੁਨ ਏਰੀ ਤੋ ਲਈ ਓਂਡੇ ਦੂਸਰੋ ਮਾਂਦੀ ਹੈ ਯਰੂਸਲਮ ਮੁਲੁਕ ਯਰੂਸਲਮ ਇੰਜ ਕੁਨ ਇਗਾ ਸਾਰੂ ਮੇਲੰਗ ਵਾਤਾਈ ਯਰੂਸਲਮ ਮੁਲੁਕ ਇਸਰਾਇਲ ਦੇਸ਼ ਤੇ ਬਸੇ ਮਾਤਾਈ ਜੋ ਕਿ ਨਡੁਮ ਤੇ ਏਸੀਆ ਮੁਲੁਕ ਤੇ ਆਈ ਅਨੇਤ ਬੱਪੋਲ ਵੀ ਹਲ ਬਦਲੇ ਮਾਇਓ ਅਨੇ ਨੈਂਡ ਵੀ ਅੱਧ ਜਗ੍ਹਾ ਤੇ ਆਈਓ ਅਨੇ ਇੱਗ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਯਰੂਸਲਮ ਤਮਾਂਦੀ ਕਿਸਰੇ ਮਾਤੋ ਲਈ ਤੇ ਇਹਦੇ ਨਾ ਮਤਲਬ ਹੈ ਯਰੂਸਲਮ ਮੁਲੁਕ ਹਈਓ ਓਂਡੇ ਇਹਦੇ ਨਾ ਮਤਲਬ ਓਂਡੇ ਬੇਨੇ ਜਗ੍ਹਾ ਹੀ ਲੇ ਫਿਰ ਇਹਦੇ ਨਾ ਬਾਅਦ ਤੇ ਤੀਸਰੋ ਮਾਂਦੀ ਹੈ ਜਲਨ ਓਂਡੇ ਇਦਨ ਮੂੰਦ ਮੇਲੰਗ ਕਾਮ ਤੇ ਇਹ ਤੋੜਈ ਓਂਡੇ ਨਾਲੂ ਨੰਬਰ ਤਮਾਂਦੀ ਹੈ ਪਿਸਤਲ ਵਾਲੇ ਪ੍ਰਜਾ ਅਨੇ ਇਦ ਮਾਂਦੀ ਰਣ ਮੇਲੰਗ ਵਾਤਾਈ ਅਨੇ ਇਹ ਮਟ ਇਦ ਮਾਂਦੀ ਤੁਨ ਧਿਆਨ ਤੇ ਰੈਕਡ ਕੀ ਉਬਾਰਾ ਪਾੜੀ ਨੇ ਥੋੜਾ ਬਹੁਤ ਲੋਗੋੜੀ ਪਿਸੇ ਕੁਨ ਵਾਪਸ ਮਲਸੀ ਮਤ ਤੋੜ ਅਨੇ ਇਦ ਰੀਤੀ ਤਲ ਬੇਬਲੁਨ ਮੁਲਕ ਤਾ ਗੁਲਾਮੀ ਤਲ ਬਿਲਕੁਲ ਕਮ ਇਨਸਾਨ ਕੇ ਮਲਸੀ ਕੁਨ ਵਾਸੀ ਮਤ ਤੋੜ ਇਦਨ ਬਾਅਦ ਤੇ ਸਯੂ ਨੰਬਰ ਤਾ ਯਾਨੀ ਕਿ ਆਖਰੀ ਮਾਂਦੀ ਹੈ ਝੁੰਡੂ ਨਲ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਇਹੁਨ ਇਨ ਤੋ ਲਾਈ ਕਿ ਇਦਨ ਦਸ ਮੇਲੰਗ ਕਾਮ ਤੇ ਇਹ ਤੋੜੇ ਜਬ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਬਾਰ ਬਾਰ ਇਦੇ ਮਾਂਦੀ ਤੁਨ ਦੂਰ ਕਿਆ ਤੋ ਲਈ ਤੇ ਅਮਟ ਪੁਨ ਤੋੜਮ ਕਿ ਇਦਨ ਬੜੰਗ ਮਤਲਬ ਹੈ ਪਿਆਰੋ ਭੈੜੇ ਟੈਨ ਸੇਲਕ ਨਿਰ ਤੇ ਇਦਨ ਮਤਲਬ ਹੈ ਕਿ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਇਵ ਨਿੰਤੋ ਲਈ ਬੋਲੇ ਮਾਨ ਵਾਲਾ ਲੇ ਬਲ ਕੇ ਖੁਦ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ईद मांदी तुन बार बार वन सिरे मत तो लई ओंड ईद मांदी बार बार ईद मांदित परो बल से आता है कि परमेश्वर ही है जो कि बोल ईद संदेश तुन से सिरे मत तो लई ओंड परमेश्वर ही मवा सोच विचार तुन बदले की सके माई तो लई ओंड अन्ना बेना मांदी तुन बदे का ना कोशिश किसरे मत तो ना त्या दान परमेश्वर तहिक मत जो कि वो न वचन ते मा पर रो साफ रीति तल्ला गुआई ताई ओंडे परमेश्वर अपने वचन ता जरिया तल अकमो हिकमत तोन मा पर रो उजागर क्या तो लई ओंडे अदन साफ रीति तल मा कुन बते क्या तो लई की अने नैन लोगोड इत किताब तुन पढ़े मायना इदन लाई पसंद अल की ओर बाड़ी की एक किताब यानी के पवित्र बाइबल ओंडे इदन संदेश वोड़न चोट से आता है परमेश्वर ता पवित्र वचन बाइबल मानवन से मांग के आता है और बोल इस दिन पढ़े माई तो लई तो ये अपनो पढ़े मायन वाले से मांग के आतो लई इस दिन इन बेगिनती इंसान इस दिन पढ़े मायन से कतरे माई तो लई पर नैण भी इतो लई सो लोग उड़ाई उड़ बोल परमेश्वर ता वचन तुन केंजन पसंद क्या तो लई ओंडे बोलन इस दिन पढ़े मायना भी पसंद है यू ओंडे आड़सो ते अपनो आत्मा ता चेहरा तुन हुरसिकुन अद्दन प्रभु यीशु मसीह ना कीमती नतुड़े नोरी तोड़ई चौको क्या तोड़ई ओंडा अपनो आप तुन परमेश्वर तलायोग पवित्र बने क्या तोड़ई येड़ू पाठ तेवी अमट दस हुकुम न बारे ते पढ़े माई तोड़म पर आठ पाठ दस हुकुम नु ओंडे भी ज्यादा कीमत से तोड़ई ते ओंडे अन्ना इद मांदी तुन भी सही अलमाने केवल ओंडे अन्ना सोचे क्या तो न कि येड़ू पाठ यु दस हुकुम न आधार पर रो ओडन तोले किसरे मात तोलई यानी कि इसराइल उड़न तौले के सिरे मत तो लई पर इवे न आधार पर रो वो ठीक है लेपसी ओड़ अनि वोड़ परक ते कमजोर पसी तोड़ ओंडे इदन बात ते अमट आठ पाठ ते खास किसी कोन पहलो आठ वचन कने अमट थोड़ी तोड़म की परमेश्वर थे मत यरूशलेम मुलुक ता बारे ते हल बदले मायो अनि नैंड इद बखत ते परमेश्वर इसराइल मुलुक ता बारे ते बेनई भी मांदी तोन पूरो हल किस रहे मायोल ओंडे परमेश्वर तबे ने भी वचन इसराइल देश तबारे ते पूर्व हैले आश्रय मायोल अने इंगा तो वोल याने की अबे मंडली तमांदी किसरे मत तो लई ओंडे वोल याने की प्रभु जी मंडली ते विश्वासीड़ा झुंड तुन केसरे मत तो लई मंडली ओंडे इसराइल मुलुक रंड अलग अलग चीज खाई अने परमेश्वर बपोड़ मंडली तुन के या न बंद क्या नोल ओंडे मा कोन इदन बारे ते समझ आई ले ओंडे इदन बारे ते बोले भी मानवन समझ आई ले मनो ओंडे इहुन ना तो उल बपोड़ यानी के प्रभु जी बुने बांगे बते की तो लई ओंडे नहीं मा कुन बांगे बते की तो लई अने वोल यानी की प्रभु यीशु पुरो रीति तल एद मांदी तुन पुन तो लई की बपोड़ वोल मंडली तुन के या नूल ओंडे बपोड़ वोल इसराइल मुलुक तुन के या नूल अने वोल उन्दी दिया अपनो संग ने मंडली तुन अरे कुन वाया नूल ओंडे दुनिया तल अदन अलग किसी यता नूल अने का मंडली ताउंदी हजार वर्षा न यानी की बादुड़ पर हंदा न मांदी तुन माकुन बते क्या ताए ओंडे इत काम तुन भी परमेश्वर अपनो ही कार्यक्रम तले का क्या नुल ते इदन दिन तुन ओंडे बखत तुन परमेश्वर खुद पको की तो लई ओंडे इदन भारत ते बोले भी अल्पुन नुल अने बोल मंडली तुन उन्दी दी अपनो संग ने वोए नुल पर बपोड़ ओंडे इत मांदी बोने भी हल मालूम पर जब बोल इत काम तुन क्या नुल ते बात ते फिर तल वोल इसराइल मुलुक तोड़ लोगोड़ा खाक अपनो टोडी तुन क्या नोल ओंडे वोल फिर इसराइल मुलुक ताही कीमुड़ा नोल ओंडे इंगा इक गैत पाठ ते जो मांदी आश्रय माताई त्या सीधो सो मांदी इदान की जकरिया न दियंग ने बोल लोगोड़ मलसी कुन वात तोड़ वोल बिल्कुल थोड़ा बहुत लोगोड़ मंजी तोड़ ओंडे अद बखत ता चुड्डोले झलकान बपोड़ वोड़ वायन वाले दियंग ने पूरो रीति तल मलसी कुन ए देश ते वाय नोड़ ओंडे बखत ते भी ओड़ पड़ा गिनती ते हलमन नल ते वड़ दोस्ता लुड़िट इमट बिना संग ने हुड़सी ये नट जकरिया ने किताब देन आठ पाठता उन्दी अनि रण वचन नु ते इग इहुन लिखे माता है फिर झुंडु नोल परमेश्वर ता इद वचन ना करु मौतु ते झुंडु नोल परमेश्वर इहुन इंतो लई सियोन मुलुक ता लई नाकुन पड़ा जलन आतु ओंडे ना आद्यन लई बिल्कुल जलन ते निंचियतन प्यारो केंजन वाले डिट जब परमेश्वर जलन तमांदी किसी रहे मातो लई ते जलन मानवाना जलन तले कहीं ले उन्हें जब मानवाल इवन इन तो लई कि ना कुन अदमांदित लाई याने की अदनवार ते जलन है ते इदे ने मतलब इदा आयता है कि ना कुन बोल मानवन से प्रेम ही ले उन्डे जब अमट बोले मानवन लाई इवन इन तोड़म की ना कुन वो निंदल उन्हें बारे ते जल नहीं ते इदे ने मतलब इदा आयता है कि ना कुन वो मानवन से प्रेम ही ले पर जब अमट इदन दूसरो रूप तल समझ माइकोम ते समझते वायता है कि ना कुन नवा झनी ने बारे ते जल नहीं ते इदे ने मतलब इदा तू की अन्ना अपनो झनीन से प्रेम क्या तो ना उन्हें अध्ययन बोले दूसरो ता संग ने तू सियल सके मायोड़ इसराइल मुलुक ता लाई भी ठीक इद्दे भाव परमेश्वर ता है ठीक इद्दे मांदी नैंड बोल यानी कि परमेश्वर मंडली ता लाई भी वन की तो लई उन्हें यदि मठ सोचे क्या तोड़ी की मठ ये दुनिया ने अपनो बैंदुल ता लाई अपनो जिंदगी तो उन काटे की सके माई तोड़ी उन्हें इतवार ता नेटी हंजी कुन परमेश्वर ता भक्ति की सके माई तोड़ी तेनावड़ संग वालेडिट अना तो इहुने इंधना चाहे माएगा कि इमट पूरो रीति तल गलत है येट थे इमट इहुन तो किसील सके माइकेट उंडे यदि इमट वो नोड यानी कि प्रभु नोड छवांग आसिकोन वो न औलाद आसिकोन इहुन काम क्या नोड़ते ना उड़ प्यार उड़ीट इमायुन बिल्कुल भी हल्के सके माइकेट ते वो न दंड मी पर वायल उंडे वोल मावा पाप ता बारे तमाकुन चेते की सीतो लई ते इमट वो न औलाद आसिकोन इवन किसी अल सके माइकेट ओंडे यदि अमट अपनो आप तुन जा चके वड़ोम ते डंड तुन हलवड़ोम अने मुन्ने नयो नियम ते पौलुस कुरुंथुस न मंडली तुन इवन इंतो लई अने वोड़ मासे भी इहुने इंतो लई ओंडे यदि अमट अपनो आप तुन इहुन भी बते की तोड़ मई कि यदि अमट अपनो पाप कुनु माने किसी यद कुम तुवल यानी कि प्रभु जी मावा पाप कुनु माफ क्या लाई अने मावंग सब अधर्म नाल चोक पाक क्या नी पी विश्वास तलायो का निधर्मी है प्यारो दोस्त तलुडीट परमेश्वर दाऊ चाहे माए तोले क्या मट अपनो पाप करो मानिक सियत काम प्यारो केंजन वाले डीट यदि मियो जिंदगी ते पाप है ते इमट परमेश्वर तसंग ने संगति के सियल सके माए केट उन्हें सबसे पहले मिकुन पाप ता सवाल तुन सरल क्या नहीं उन्हें मिकुन अपनो जिंदगी तल पाप तुन लग क्या नहीं उन्हें पाप तुन लग क्या न ढंग इदे की इमड़ बिल्कुल तुरंत अपनो पाप कुनु मानिक सीयत कोम उन्हें प्रभु यीशु मसीह अनकर रूम वासिकुन माफी तले ककोम ते इउन मियो पाप मी से लकासी दल बाड़ी के प्रभु यीशु न नत्तोर माकुन मामा सब पाप कनल चोक पाक क्याता ही उन्डे नत्तोर मी नल हरेक बखत ते उन्डे हरेक हालत ते हजरियो उन्डे इमट पाप तुन संग ने इर्सिकुन परमेश्वर ता संग ने बेने बिरंगना संगति हल्के सके माइकेट इधने बात ते अमर जकरे ने किताब तैया देना आठ पाठ ता मुंद वचन ते इवन पढ़े माई तोड़म परमेश्वर इवन इन तोलाई की अन्ना सियोन मुलुक ते मलसिकुन वाई का ओंडे यरूशलेम मुलुक ते नड्डुम ते मंद का ते इवन यरूशलेम मुलुक सच्चाई ता नार ओंडे झुंडुलो परमेश्वर ता पवित्र याने की चोक पकवाले मट्ट कहले मायल प्यारो भैडी तनसे लखनीत अने इंग आई गा इद मांदी बिल्कुल साफ असक मायता है कि इद प्रभु न सच्चो मांदी वो लाई पूरो हलासी मत्ता ते इग्गा इहुं लक्षरे माता है कि इव सब मांदी वायन वाले बखत ते आयनु उन्हें इव ना ही अद बखत ते पूरो आतु उन्हें ना ही इद बखत ते पूरो आतंग है अने परमेश्वर इग्गा साफ बंद की तो लाई कि वो सियन मुलुक ते मलानुल उन्हें प्रभु जी माकुन इहुन भी बते क्या तो लाई कि वोल यानी के परमेश्वर यरूशलेम मुलुक ते नड्डुम ते मंदानोल पर आबे वोल आ गाहेले मनोल अने इंग आई मट इग ध्यान सिमट कि नैन धर्म तं काम तो है उंड इवन इपी बांगे भी कम है ले पर आप चोक पाक वाले मांदी है ले अने नैन यरूशलेम मुलुक सच्चाई ता नारे ले ते इदन बात ते अमट पढ़े माई तुलम के झुंडुलो परमेश्वर ता पवित्र मट्टा कहले मायल अने नैन इतल बांगे भी दीसल रहे मायो प्यारे दोस्त लोड़ी अद वखत ते पवित्र आयल जब परमेश्वर खुदा गा मल्ला नुल बपोड़ा गा पवित्र परमेश्वर मंदा नुल ते यरूशलेम मुलुक भी पवित्र कहले मायल ओंडे वो लगा हाईले यानी के परमेश्वर अबे अगाहीले वायोल ओंडे युसो मादिंग वायन वाले वखत ते पुरवायनु ओंडे माकुन इदन सर्री उड़ा नाई ओंडे इसराइल ता प्रजा तुन भी इदन सर्री हुड़स रहे माय नाई ते परमेश्वर इवन इन तो लई की ಅನ್ನ ಸಿಯೋನ್ ಮುಲುಕ್ ತೆ ಮಲ್ಸಿಕೊನ್ ವಾಸಿಯತ್ತಾನ್ ಒಡೆ ಯರುಸಲಂ ಮುಲುಕ್ ತನ್ನ ಡೂಮ್ ತೆ ಮಂತ್ಕ ಒಡೆ ಯರುಸಲಂ ಸಚ್ಚಾಯಿ ತನಾಟೆ ಕೆಹಲೆ ಮಾಯಲ್ ಒಂಡೆ ಯಶಲ್ ಭಕ್ತಾಲ್ ಇದನ್ನ ಪೈಲೆ ವನ್ ಸಿರೆ ಮಾತು ಲೈಕಿ ಒಂಡೆ ಯರುಸಲಂ ಮುಲುಕ್ ಉಂದಿದಿಯಾ ಇದ್ ಪೂರ್ವ ದುನಿಯಾತ ರಾಜಧಾನಿ ಬನೆ ಮಾಯಲ್ ಒಂಡೆ ಇದ್ ಮಾಂದಿತೂನ್ ಅಮ್ಮಡ್ ಯಶಲ್ ಭಕ್ತನ ಕಿತಾಬ ಅದನ್ನ ರನ್ ಪಾಡ್ತಾ ಪೈಲು ಅನ್ನ ದೂಸರ ವಚನಕ್ನೆ ಪಳೆ ಮಾಯ್ತೋಳಂ ಬೇಗಮಾಕೊನ್ ಇವನ್ ಬತಕಿ ತೊಳೈಕಿ ಅಗ್ರಿ ತಂಗ್ ದಿಯಂಗ್ನೆ ಇವನ್ ಆಯಲ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಭಕ್ತಿ ತ ರೋತಂಗ್ ಸಬ್ ಮಟ್ಟಂಗ್ ಪರ್ರೋ ಮಜಬೂತ್ ಕ್ಯಾನೋಡ್ ಒಂಡೆ ಸಬ್ ಮಟ್ಟ ನಲ್ ಊಚೋ ಕ್ಯಾನೋಡ್ ಒಂಡೆ ಹರೇಕ್ ಜಾತಿ ತೋಡ್ ಲೋಗೋಡ್ ಧಾರತ ಲೇಖ ಓನ್ ಖಾಕ್ ತಾಕ ನೋಡ್ ಒಂಡೆ ಲೈಸೋನ್ ದೇಸ್ಕ ನೋಡ್ ಲೋಗೋಡ್ ವಾಯ್ ನೋಡ್ ಒಂಡೆ ಆಪುಸ್ತೆ ಇಂದ ಅನೋಡ್ ಕಿ ಒಡಾಟ್ ಅಮ್ಮಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಮಟ್ಟತ್ ಪರ್ರೋ ತರಿಸಿಕೊನ್ ಯಾಕೂಬ್ ತೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಭಕ್ತಿ ತ ರೋತೆ ಅಂದಾಕೋಮ್ ಪ್ಯಾರ ದೋಸ್ತ ಲೋಡಿಟ್ ಜಕರಿಯಲ್ ಸೇವಕ್ ಇದ್ ಬಖತ್ ತೆ ಆಖ್ರಿ ಬಖತ್ ತ ಖಾಕ್ ಹುಡ್ಸಿಕೊನ್ ಲೋಗುಡುನ್ ಹಿಮ್ಮ ಸಿಸಿರೇ ಮಾತೊಲೈ ಅನಿ ಓಲ್ ವಾಯ್ನ ವಾಲೆ ದಿಯತ್ ಖಾಕ್ ಹುಡ್ಸಿರೇ ಮಾತೊಲೈ ಅನಿ ಓಡ್ ಗುಲಾಮಿ ತಲ್ ಛೋಟೆ ಮಾಸಿಕೊನ್ ಮಲ್ಸಿ ವಾತೊಳೈ ಒಂಡೆ ಕುಚ್ ಹದ್ ಲುಗುಸ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಓಡುನ್ ಬರ್ಕತ್ ಬಿಸಿ ತೋಲೈ ಪರ್ ಜೋ ಬಿ ವಾಯ್ನ ವಾಲೆ ದಿಯಂಗ್ನೆ ಆಯ್ನ ವಾಲೆ ಒಂಡೆ ತೋವನ ಯಾನಕಿ ಪ್ರಭುನ ಚುಡ್ಡೋಲ ಝಲಕಾನ್ ಜೋ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅದ್ ಬಖತ್ ತೆ ಓಡುನ್ ಬತಿಕಿ ತೋಲೈ ಪರ್ನೇಡ್ ಯಾನಕಿ ನೆಟ ಬಖತ್ ತೆ ಈತೋಡ್ ಕೈ ಜೂಟೋ ಸಿಕ್ಸ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಡೈಯೋಡ್ ಬೋರ್ಡ್ ಸೋಚಿಕೆ ಆತೊಳೈಕಿ ಕಾಂಪ್ನು ಮಾನೆ ಕ್ಯಾನ್ ಸೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಖುಷಾಯನುಲ್ ಒಂಡೆ ಓಳ್ ಲೋಗೋಳುನ್ ಮಂಡ್ಲಿತೋನ್ ಉಲ್ಜೆ ಕಿಸಿ ಮಂತೋಳೈ ಒಂಡೆ ಇಗತಕ್ಕಿ ಓಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಖಾಕ್ ಲೋಗೋಳುನ್ ಹುಡಿಬೆಲ್ ಸೇವೋಡ್ ಒಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಖಾಕ್ ಓಳ ಧ್ಯಾನ್ ತುನ್ ಭಿ ಹಲ್ಕ್ಯಾ ಸೇವೋಡ್ ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಾಕೋನಿಗ ಬತಿಕೆ ಆತೊಳೈಕಿ ಬೇನ ಮಾಂದಿತೋನ್ ಬದಲೆ ಕ್ಯಾನ ಜರೋತೈ ಅನಿಯದಾನ್ ಮಾನವನ ಜೀವ ಒಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಹುನ್ ಬಿ ಇನ್ ತೊಲೈಕಿ ಓಲ್ ಲೋಗೋಳ ಜೀವನು ಬದಲೆ ಕ್ಯಾನೋಲ್ ಒಂಡೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಚ್ಚ ವಚನ್ ಯರುಸಲಂ ಮುಲುಕ್ತಾಲ್ ಪಸಿತಾಲ್ ಒಂಡೆ ಸಚ್ಚಾಯ್ ತನಾರ್ ಕೆಹಲಮಾಯಲ್ ಒಂಡೆ ಲೈಸೋನ್ ದೇಸ್ಕ್ನಲ್ಲಿ ಬರ್ಕತ್ತ ಕಾರಣ ಠೆರೆಮಾಯಲ್ ಒಂಡೆ ಲೈಸೋನ್ ದೇಸ್ಕ್ನಲ್ ಲೋಗೋಳ ಗವಾಯ್ ನೋಡ್ ಒಂಡೆ ಆಪುಸ್ತೆಯಿಂದ ನುಡ್ಕಿ ಒಳಟ್ ಅಮ್ಮಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಮಟತ್ ಪರು ತರಿಸಿಕೊನ್ ಯಾಕೋಬ್ ತೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಭಕ್ತೆ ತರೋತಿದಾಕೋಮ್ ತೇದನ ಬಾತ್ತೆ ಓಲ್ ಮಾಕೋನ್ ಅಪ್ನು ಸರ್ರಿತೂನ್ ಕರೆತಾನೋಲ್ ಒಂಡೆ ಅಮ್ಮಟ್ ಓನ ಸರಿನ್ ಪರ್ರೋ ತಾಕಕೋಮ್ ಬಾಡಿಕೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ವ್ಯವಸ್ಥಾ ಸಿಯೋನ್ ಮುಲುಕ್ ತಲೊಂಡೆ ಓನ ವಚನ್ ಯರುಸಲಂ ಮುಲುಕ್ ತಲ್ ಪಸಿತಾಲ್ ಅನ್ ಓಲ್ ಯಾನಿಕೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಜಾತಿ ಜಾತಿ ತ ನ್ಯಾಯ ಕ್ಯಾನೋಲ್ ಒಂಡೆ ದೇಶ ದೇಶ ತೋಲ್ ಲೋಗೋಳ ಜಗಳನು ಮಿಟೆ ಕ್ಯಾನೋಲ್ ಪ್ಯಾರೋ ಭಾಡಿಟ್ ಅನ್ಸೆ ಲಕ್ನಿಟ್ ಒಂಡೆ ಓಲ್ ಯಾನಿಕೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅಪ್ನು ತಲ್ವಾರ್ಕ್ನು ಪೀಠೆ ಕಿ ಸಿಕ್ಕು ನಲ್ಕೋ ಭಾಲಂಗ್ ಅನೆ ಅಪ್ನು ಭಾಲಾನ್ಸೆ ಸಟಾಡ್ ಬನೆ ಕ್ಯಾನೋಡ್ ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಒಂದು ಜಾತಿ ದೂಸರು ಜಾತಿ ಖಿಲಾಪ್ತೆ ತಲ್ವಾರ್ ಹಲ್ತಾಕ್ಸುನಲ್ ಒಂಡೆ ನಾಯಿ ವಾಯ್ನ ವಾಲೆ ದಿಯಂಗ್ನೆ ಲಳೈತ ಬಿದ್ಯಾತುನ್ ಕರಿತಾನೋಡ್ ಒಂಡೆ ಯಶಿಯಲ್ ಅಪ್ನು ಕಿತಾಪ್ತ ರಣ್ ಪಾಡ್ತ ತೀಸರು ಅನಿ ಚೌಥ ವಚನಕ್ ನಿಮಾಕುನ್ ಬತಿಕೆ ಆತೊಲೈ ಪರ ನಾವುಡ್ ಪ್ಯಾರುಡಿಟ್ ಅಬೆ ಮಟಿ ಹುನ್ ಹಲುಳೋಮ್ ಬಾಳಿಕೆ ಅಬೆ ಅದ್ ಬಖತ್ ಧೆಲ್ವಾಯೋ ಅನಿ ನೇಣ್ ಲೋಗೋಳ್ ಲಳೈಕ್ಯಾನ್ ಲೈ ಹತ್ಯಾರ್ಕ್ನ ಸಂಗ್ನೆ ತಯಾರುತ್ತೋಳೈ ಪರ್ ಅದ್ಯ ವಾಯಲ್ ಒಂಡೆ ಜರೂರ್ ವಾಯಲ್ ಒಂಡೆ ಲೋಗೋಳ್ ಲಳೈಕ್ಯಾನ ವಿದ್ಯಾತೋನ್ ಅಲ್ಕಾರಿನಲ್ ಒಂಡೆ ಓಡುನ್ ಹತ್ಯಾರ್ಕನ ಜರೂರ್ ಬಿ ಅಲರ್ನಲ್ ಬಾಳಿಗೆ ಅಗ್ಗ ಶಾಂತಿ ಆಯಲ್ ಅನಿ ಧಾರ್ಮಿಕ ತೊಂಡೆ ನ್ಯಾಯ ತಸಂಗ್ನೆ ರಾಜಾಯಲ್ ಒಂಡೆ ಬಖತ್ ಯರುಸಲಂ ಮುಲುಕ್ ಸಚ್ಚೈತ ನಾಟ ಕೆಹಲೆಮಾಯಲ್ ಒಂಡೆ ಯರುಸಲಂ ಪರಮೇಶ್ವರ ತಮಟ್ಟ ಕೆಹಲೆಮಾಯಲ್ ಒಂಡೆ ದೂಸರು ಮತ್ಲಬ್ತೆ ಜಕರಿಯಲ್ ಹಜಾರ್ ವರ್ಷನ ರಾಜತ ಭಾರತ ಮಾಕೋನು ವ್ಯಶರೇ ಮಾತೊಲೈ ಅನಿ ಓಲಿಗ ಪ್ರಭು ಯೀಶು ಮಸೀನ ರಾಜತ ಭಾರತೆ ಇಸರ ಕಿಸರೇ ಮಾತೊಲೈ ಒಂಡೆ ಜ ಪ್ರಭು ಯೀಶು ಮಸಿಯಲ್ ವಾಯ್ನುಲ್ ತಿವೋಲ್ ಶಾಂತಿ ಅನಿ ಧಾರ್ಮಿಕ ತಸಂಗ್ನೆ ಒಂಡೆ ನ್ಯಾಯ ತಸಂಗ್ನೆ ಅಪ್ನು ರಾಜತೋನ್ ಜಮೆಕ್ಯಾನುಲ್ ಅದ್ದ ಬಖತ್ ಆಯಲ್ ಬಪ್ಪೊಡ್ ಸಚ್ಚೈ ಅಗ್ಗಮಂದಲ್ ಪ್ಯಾರು ಭೈಡಿ ಟೆನ್ಸೇಲಕ್ ನಿಟ್ ತೆನೆಣ್ಣ ಮಟಿ ಗೈಪೋಸಿದಾಕೋಮ್ ಪ್ಯಾರು ಭೈಡಿ ಟೆನ್ಸೇಲಕ್ ನಿಟ್ ತೆ ಇಂಗ ಮಟ್ ಪ್ರಭು ಈಸುನ್ ಸೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಕಮ್ ಮೊಲ್ ಸಚ್ಚೋ ಅನಿ ಜೀವ್ ತೋ ಪ್ರಭುನಿ ಅಮಣ್ ನಿಕುನ್ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾತೋಳಂ ಬಾಳಿಕಿ ಇಮ್ಮ ಮಾಕುನ್ ನೆಣ್ ಇಚ್ಚೋಚ್ಚ ಬಕ ಸೀತೋನಿ ಕನೀವ ಜೀವ್ ತೋ ವಚನ್ಕನು ಅಮ್ಮಟ್ ಪುಂಜಿಸಕೆ ಮಾತಾಂ ಪ್ಯಾರು ಪ್ರಭುನಿ ಅಮಣ್ಣಿ ಕುಂಜಿತ್ತೋ ಬಿ ಧನ್ಯವಾದ ಸಿಕೋಮ್ ಅವು ನೀ ಹಿನ್ನಲ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಥೋಳು ಹೈ ಬಾಳಿಕಿ ಮರೋಜ್ ತದಿಯ ತೆಮಾಕು ನೆಚ್ಚು ಬರ್ಕ ಸ್ಯಾತೋನಿಕೆ ಅವನ ಮಠ್ ಕ್ಯಾಚಿ ಬಲ್ಸಕೆ ಮಾಯೋಮ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವುನಿ इस वक्त ते मावा निसी बिनती है कि यड़ सब केंजन वाले भाईड़ा अनि सिलक न डूमते बुड़ बीमार हुए ते इम अपनो कई दल वोड़ इड़सी कुन चौको के सिम या फिर वोड़ बांगे भी परेशानी ते हुई ते इमा वोड़ा सब परेशानी नु हटे के सिम परमेश्वर दाउनी अमरनी को सब मांदिंग लाए धन्यवाद सिया तोड़म बाड़ी की इमा इदन लायो खाइये प्यारो प्रभुनी इंगा मड बड़ंग तलक है कोम मावा तलक कन मुन्ने इमा पुंतोनी कि माँ कुन बड़ंग बड़ंग चीज कना जरूरत है अमर नी कुन सब मांदिंग लाए धन्यवाद सीता के इत बिनती तुन यीशु मसीह ना नाम ते तलक की तुना आमीन।
गाऊंगा मैं तेरे ही की यीशु तू है महान तेरा ही नाम मेरे मसीह लेता हूँ सुबह और शाम गाऊंगा मैं तेरे ही गीत हे यीशु तू है महान तेरा ही नाम मेरे मसीह लेता हूँ सुबह और शाम कदापि योग्य न था जब मैं गुनाहों में पड़ा तेरे प्रेम से मैं दूर था तेरे सन्मुख आने के लाया मैं कदापि योग्य न था।
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस्ते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1902 बेजन बाग नागपुर 440004 महाराष्ट्र पता उंदीबार उंडे केंचियनट कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1002 बेजनबाग नागपुर 440004 महाराष्ट्र मावा फोन नंबर 09226738833 मावा ईमेल आईडी gondi@radio882.com मावा ईमेल आईडी उंदी बार gondi@radio882.com मुन्नेट कार्यक्रम ते मिसे फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन सप्तन बरकत सेवल।